आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ. 6वी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरु. प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन. मुंबईत अंत्यसंस्कार. आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात वाढ. आता सविस्तर बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ देववली. न्यायमूर्ती सूर्यकांत 9 फेब्रुवारी 2027 निवृत्त होतील. सूर्यकांत यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी न्यायदानाची जबाबदारी सांभाळली होती. तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. कलम 370 रद्द करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं, बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. बार असोसिएशनमधील 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं. 6वी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरु झाली. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात चर्चासत्र, व्याख्यानं, युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी परिषद तसंच प्रदर्शनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात जगभरातून प्रतिनिधींसह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, आयसीएआरचे उपमहासंचालक, उद्योग प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे तज्ज्ञ आदी 1000 अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. स्मार्ट कृषी अन्न प्रणाली आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषी शास्त्राची पुनर्कल्पना अशी या परिषदेची संकल्पना आहे. सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित होते. ऐकूया धर्मेंद्र यांच्या सिने कारकिर्दीवर आधारित हा विशेष रिपोर्ट.
ये तूफान तो सो रहा था अमन के बादलों को अपना तकिया बनाकर, इसे जगाया भी तुमने है और उठाया भी तुमने.
भारतीय सिनेविश्वात धर्मेंद्र ही मॅन म्हणून प्रसिद्ध होते. 65 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 300 जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांनी 1960 दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि संवेदनशील चेहरा या वैशिष्ट्यांच्या बळावर धर्मेंद्र यांनी कविमनाच्या रोमॅन्टिक नायकाच्या भूमिका साकारल्या. तसंच ऍक्शन हिरोच्या भूमिकांमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीचे ही मॅन झाले.
पल पल दिल के पास तुम रहती हो.
बंदिनी, हकीकत, शोले, गुड्डी, सीता और गीता, लोफर, यादों की बारात, चुपके चुपके, शोले, चाचा भतीजा, द बर्निंग ट्रेन, इन्साफ का तराजू अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूड मधल्या कामगिरीबद्दल त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. 2004 ते 2009 या काळात त्यांनी लोकसभेत बिकानेर मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलं. त्यांना पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. अतिशय लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका महान पर्वाचा अंत झाल्याची शोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं.
आज धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या भूमिकांतून, गीतांतून आणि डायलॉग्स मधून ते रसिक श्रोत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखाली भारताचं एक शिष्टमंडळ भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष परत आणण्यासाठी भूतानला पोहोचलं आहे. हे अवशेष भूताननं आयोजित केलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवासाठी विशेष सन्मान म्हणून पाठवण्यात आले होते. हे अवशेष भूतानच्या ताशीचो झोंगच्या ग्रँड कुएनरे हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांचा 350 हुतात्मा दिन आज पाळला जात आहे. गुरु नानक देव यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी गुरु तेग बहादूर यांनी देशभर प्रवास केला होता. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कल्याण मंत्रालयाद्वारा देशभरातून 4 युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. या 4 मार्चमधून 1 युनिटी मार्च नागपूर शहर ते गुजरातच्या आनंदनगरपर्यंत जाणार असून या मार्चला भारतीय बॅडमिंटनपटू मालविका हिच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. देशभरात एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी या रॅलींचं आयोजन करण्यात येत आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी अधिक माहिती दिली.
नागपूरला ही रॅली आली होती. या रॅलीसोबत 400 युवक हे नागपूरपासून गुजरातपर्यंत केवडियापर्यंत राहणार आणि या नागपुरात मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. नागपुरात आणखी 24 ठिकाणी याचं भव्य स्वागत होणार आहे. नागपूरचे 100 बुलेटधारी युवक या रॅलीसोबत राहणार आहेत आणि एकंदर देशामध्ये एकतेचा आणि अखंडतेचा संदेश जावा, जे सरदार वल्लभभाई पटेलांची मनापासून योजना होती, मनापासून त्यांचा विचार होता, त्या विचाराला प्रोत्साहित करून देशातल्या युवकांनी यात सामील व्हावं अशा प्रकारची कल्पना येऊन
एनबीटी अर्थात राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांच्या सहयोगानं आयोजित पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. पुस्तक प्रदर्शनासोबतच अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. या महोत्सवात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे यांनी आकाशवाणीशी बोलताना केलं.
मी आज नागपूर पुस्तक महोत्सवाच्या रेशीमबाग पटांगणामध्ये उभा आहे आणि पटांगण नागरिकांनी तुडुंब भरत आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे गर्दीमध्ये अनेक तरुण आहेत. 50% तरुण आज तिथे येत आहेत. माझं आपल्या सगळ्यांना असं विनंती आहे की 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत आपण सर्वांनी नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये यावं.
दरम्यान पुस्तक महोत्सवात आज सायंकाळी प्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गोव्यात सुरू असलेल्या 56व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत 5 चित्रपट दाखवले जात आहेत. हे सर्व चित्रपट भारत, कोसोवो, इजिप्त, दक्षिण कोरिया अशा विविध देशांचे असून यामुळे प्रेक्षकांना सांस्कृतिक सीमा ओलांडून लहान मुलांचं जग अनुभवता येईल असं मनोगत युनिसेफच्या भारतातल्या प्रतिनिधी सिंथिया मॅक कॅफ्रे यांनी व्यक्त केलं. त्याशिवाय इफ्फी महोत्सवात आज AI हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नाविन्यपूर्ण AI आधारित प्रणाली तयार करणार आहेत. दरम्यान वेव्स फिल्म बाजार सध्या चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवसअखेर लक्ष्याचा पाठलाग करत भारताचा संपूर्ण संघ 201 धावांवर बाद झाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 314 धावांनी आघाडीवर आहे. दिवसाअखेर दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजी करत असून त्यांच्या 8 षटकात 26 धावा झाल्या आहेत. मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलान शाह चषक 2025 स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात भारताच्या संघानं कोरियावर 1-0 असा विजय मिळवला. मोहम्मद राहीलनं खेळातला एकमेव गोल केला. भारतीय संघाचा सामना आज बेल्जियमच्या संघाशी दुपारी 3:30 ठरलेला होता, मात्र पावसामुळे सामना रात्री 8:45 खेळवला जाईल. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत असून 14 ते 17 सेल्सिअस दरम्यान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. भंडारा इथं आज 14.6 सेल्सिअस तर नागपूरमध्ये 16.2 सेल्सिअस इतकं सर्वाधिक किमान तापमान नोंदवण्यात आलं. कमाल तापमानात देखील किंचित वाढ दिसून येत आहे. सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 33.2 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ. 6वी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू. प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन, मुंबईत अंत्यसंस्कार आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.